यशया अध्याय 30। परमेश्वर म्हणतो, फितुरी मुले हाय हाय करीतील, ती मसलती करीतात, पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत, ती करार मदार करीतात, पण माझ्या आत्म्यास अनुसरून करीत नाहीत, अशी ती पापाने पाप वाढवितात। ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिस्राच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिस्राची वाट धरितात। म्हणून फारोचा आश्रय तुम्हास लज्जेस कारण होईल व मिस्राच्या छायेत लपणे तुम्हास फजितीस कारण होईल। त्याचे यहूदाचे सरदार सोनास दाखल झाले आहेत व त्याचे वकील हनेसाला पोहोचले आहेत, तरी त्या लोकांबद्दल त्या सर्वास लज्जा प्राप्त होईल। त्यापासून त्यास काही लाभ व्हावयाचा नाही, त्यापासून त्यास सहाय्य व उपयोग न होता लज्जा व अप्रतिष्ठा ह्या प्राप्त होतील। दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी, ज्यात सिहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात, अशा कष्टमय व संकटमय देशात ज्वान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात। मिस्राचे सहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून या मिस्रास रहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख असे नाव मी देतो। तर आता चल, त्यांच्या समक्ष हे पाटीवर लिही, वहीत टिपून ठेव, म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील। कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत, ज्यांना परमेश्वराचे धर्मशास्त्र ऐकावयास नको अशी ही मुले आहेत। ते द्रष्ट्यास म्हणतात, दृष्टांत पाहू नका, संदेष्ट्यास म्हणतात, आम्हास यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हास गोड गोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा, मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्या समोरून इस्रायलाच्या पवित्र प्रभूस दूर करा। यामुळे इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार यावर भिस्त ठेविता व अवलंबून राहता, म्हणून एकाएकी कोसळून पडणाऱ्या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हास अकस्मात फळ मिळेल। कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात अगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील। कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे, शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे, तरी तसे तुम्ही करीत ना। तुम्ही म्हणाला, नाही, आम्ही घोड्यावर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल। तुम्ही म्हणाला, आम्ही चपळ घोड्यांवर बसू, म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील, एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल, डोंगर माथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभासारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल। ह्यामुळे परमेश्वर तुम्हावर प्रसन्न होण्यास विलंब लावील, तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल। परमेश्वर न्यायी देव आहे, जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य सियोनेत यरुशलेमेत लोकांची वस्ती राहील। तू इतपर कधी शोक करणार नाहीस। तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझवर कृपा करीलच। तो ऐकताच तो तुला पावेल। प्रभू तुम्हास भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील। तरी यापुढे तुझे शिक्षक दृष्टीआड राहणार नाहीत। तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील। हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुझ्या मागून कानी पडेल। मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो, तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल। एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही झोकून द्याल। चालती हो असे तुम्ही मूर्तीस म्हणाल। तू भूमीत आपले बी पेरिशील, त्यावर तो पाऊस पाडील। भूमी पीक देईल, ते अन्न रसभरित व सत्वपूर्ण असेल। त्या काळी तुझी गुरे ढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील। शेतात राबणारे बैल व ज्वान गाढव यास दाताळ्याने उफणलेल्या व सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवण खावयास मिळेल। मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरुज पडतील, तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहळ होतील। ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाय बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बऱ्या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल। पहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे, त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणाऱ्या अग्नीसारखी आहे, त्याचा श्वास दुथडी भरून वाहणाऱ्या व गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रवाहासारखा आहे। तो राष्ट्रास नाशरूप चाळणीने चाळितो, भ्रांतीमूलक लगाम लोकांच्या जाभाडात आला आहे। सण पाळताना जसा रात्री गायनाचा नाद उठतो, तसा तुमच्या गायनाचा नाद उठेल। परमेश्वराच्या पर्वताकडे, इस्रायलाच्या दुर्गाकडे बासरी वाजवीत समारंभाने जाणाऱ्यांच्याप्रमाणे तुमच्या मनास उल्लास प्राप्त होईल। तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणाऱ्या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा यांची वृष्टी यांनी आपले भुजबल दाखवील। कारण परमेश्वर आपल्या दंडाने ताडण करील, तेव्हा त्याच्या वाणीने अश्शूर भयकंपित होईल आणि असे होईल की डफांचा व वीणांचा नाद होत असता परमेश्वर त्याजवर नेमिलेल्या दंडाचा प्रत्येक प्रहार करील व हात खालीवर करून त्यांशी युद्ध करील। कारण पूर्वीच दहनस्थान तयार केले आहे, ते राजासाठी सिद्ध केले आहे, ते खोल व रुंद केले आहे, त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत। गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवितो।